नमस्कार, उपासना या रेडिओ कार्यक्रमात श्रोत्यांनो आपलं हार्दिक स्वागत करतो. बायबलचा अभ्यासक्रम करणं म्हणजे जीवनाचं सत्य शोधून काढणं. समुद्रात खोलवर गेल्याशिवाय मोती मिळत नाहीत ना, त्याचप्रमाणे बायबलचा सखोल अभ्यास केल्याशिवाय आध्यात्मिक ज्ञान मोती मिळणार नाहीत. जगातील अनेक गोष्टींचा लोभ, मोह, लालसा आम्हाला वाटत असते, पण त्या मिळून देखील आमचा उद्धार होणार नाही. उद्धार होण्यासाठी प्रभू येशूची शिकवणच खूप महत्वाची आहे. उपासना कार्यक्रमात सहभागी होऊया या गीतासह.
Thank you. आपण ह्या वेळेला प्रार्थना करूया. खरोखर प्रभू, आमच्यामध्ये अनेक उणीवा आहेत, आमच्यामध्ये कुठलीच योग्यता नाही, परंतु तुझ्या दयेने कृपेने आम्हाला ही सुवर्ण संधी लाभलेली आहे की आम्ही तुझ्या कृपेच्या सिंहासनासमोर येऊ शकतो. तू जो पवित्र आहे त्या तुझी आम्ही उपासना करू शकतो. बाबा, आमच्यावर कृपादृष्टी कर. आजचं तुझं पवित्र वचन ऐकत असताना, ह्या वचनांवर विचार करीत असताना आपल्या पवित्र आत्म्याच्याद्वारे आमचं मार्गदर्शन कर. आमची प्रार्थना आहे की आमच्या मनातील सर्व वाईट विचार, सर्व असे विचार जे ह्या अध्ययनामध्ये बाधा बनतील, ते तू दूर कर. आमचं लक्ष तुझ्याकडे केंद्रित असू दे. जे लोक आजारी आहेत प्रभू, त्यांना स्पर्श कर, आरोग्य दे. जे वेदनांनी तळमळत आहेत त्यांना तू त्या वेदनांपासून विसावा दे. सर्व कुटुंबांवर आशीर्वाद पाठव. प्रत्येकाला तू आपल्या हाताने स्पर्श कर. ही वेळ तुझ्या पवित्र हातात सोपित आहोत. तू आमचा मार्गदर्शक आणि शिक्षक हो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागितले आहे, म्हणून तो ऐक. आमेन. श्रोत्यानो, तिमथ्याला पहिले पत्र ह्याच्या तिसऱ्या अध्यायाचं अध्ययन आम्ही सुरू केलेलं आहे. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यानो की ख्रिस्ती मंडळीचे कामदार कशा प्रकारचे असायला हवेत, त्यांचं चरित्र कसं असायला हवं, त्यांचा स्वभाव कसा असायला हवा. तिमथ्याच्या पहिल्या पत्रात मी स्थानिक मंडळी जी एक संस्था आहे तिला समाजात स्वतःला प्रगट करायचे आहे ह्यावर भर देण्याचा प्रयत्न केला. आणि असे करण्यात मंडळीला अशा ठिकाणी यायचे आहे ज्या ठिकाणी ती अशा प्रकारे समाजात प्रगट होऊ शकेल, तिला इमारतीच्या समस्या, विद्युत व इतर सर्व बाबी हाताळाव्या लागतील. तरी महत्वाची गोष्ट म्हणजे मंडळीला समाजात आत्मिक कार्य करायचे आहे. आम्ही बहुधा जगिक शिक्षणाला जमीत धरतो, परंतु अशा कार्यासाठी त्या व्यक्तीचे आत्मिक शिक्षण फार महत्वाचे असते. जोपर्यंत मंडळीमध्ये आत्मिक बाबींवर भर दिला जात नाही, तोपर्यंत मंडळी भौतिक आणि व्यवहारात्मक बाबींना हाताळू शकत नाही. म्हणून डिकन ह्या पदासाठी आत्मिक शिक्षण असणे फार फार आवश्यक आहे. आम्ही 13व्या वचनात वाचलं होतं, कारण ज्यांनी सेवकपण चांगले चालविले ते आपणासाठी चांगली योग्यता आणि ख्रिस्त येशूवरील विश्वासात फार धैर्य मिळवितात. जो डिकन चांगल्या प्रकारे निष्ठावान राहून सेवा करेल तो विश्वास ठेवण्या योग्य व्यक्ती समजल्या जाईल. आज आमच्या मंडळांमध्ये सुद्धा जी व्यक्ती फार प्रामाणिकपणे निष्ठावान राहून सेवा करते त्या व्यक्तीवर लोक विश्वास ठेवतात. धैर्य म्हणजे साक्ष देण्यासाठी असलेली हिंमत आणि आत्मविश्वास. लक्षात ठेवा की डिकनला देण्यात आलेले अधिकार हे प्रथम आत्मिक अधिकार आहेत. एखादी व्यक्ती व्यापारामध्ये किंवा त्याच्या इतर कार्यामध्ये कुशल आहे म्हणून तिला मंडळीत अधिकार देणे योग्य ठरणार नाही. तिच्यामध्ये आत्मिक गुण असायला हवेत. याआधी की त्या व्यक्तीने ख्रिस्ताच्या मंडळीत एखादी कामगिरी बजवावी, त्याआधी त्या व्यक्तीला आत्मिक रूपाने परिपक्व व्हायला हवे आहे. ह्या आत्मिक आवश्यक गोष्टी वडील व डिकन ह्या दोहोंमध्ये पूर्ण व्हायला हव्यात. आता पुढच्या वचनांमध्ये पौलाने तिमथ्याला जो वृत्तांत दिला त्याविषयी आम्हाला वाचायला मिळते. 14वं वचन वाचूया. तिमथ्याला पहिले पत्र 3:14 वचन. तुझ्याकडे लवकर येण्याची आशा धरून हे तुला लिहिले आहे. पॉल ह्यावेळी मासेदोनियामध्ये होता आणि तिमथी इफिसमध्ये होता. पॉल लवकरच त्याकडे पोहोचण्याची आशा बाळगून होता. 15व्या वचनात तो म्हणतो, तरी पण मला उशीर लागल्यास सत्याचा स्तंभ व पाया अशी जी जिवंत देवाची मंडळी आहे तिच्यात, म्हणजे देवाच्या घरात कसे वागले पाहिजे हे तुला समजावे. श्रोत्यानो, ह्या पत्राची किल्ली म्हणून मी ह्या वचनाला निवडले आहे. तिमथ्याला पहिले पत्र मंडळीच्या सुव्यवस्थेविषयी आहे. जेव्हा पॉल दूर होता तेव्हा तो म्हणतो, देवाच्या घरात कसे वागले पाहिजे हे तुला समजावे म्हणून मी हे लिहित आहे. जिवंत देवाची मंडळी. पॉल एका अशा मंडळीशी बोलत आहे जी जिवंत देवाची मंडळी आहे, सत्याचा स्तंभ व पाया. स्तंभ म्हणजे ज्यावर सर्व काही आधारित असते ते, किंवा ज्याचा भरभक्कम पाया असतो असे. पॉल म्हणतो मंडळी स्तंभ आहे जी सत्याचा आधार आहे. जर अधिकारी सत्याचे प्रतिनिधित्व करणार नाहीत तर त्या मंडळीला पायवा राहणार नाही आणि ती सत्याला पकडून ठेवू शकणार नाही. काही लोक सत्याचे प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करतात, परंतु ज्या प्रकारचे जीवन ते जगतात त्यावरून दिसून येते की ते खरे पाहतात तसे करीत नाहीत. पॉल मंडळीला हे सांगण्यासाठी लिहित आहे की त्यांनी देवाच्या सत्याला आधार देण्यासाठी व लोकांसमोर ते प्रकट करण्याकरिता कशाप्रकारे वागले पाहिजे. 16व्या वचनात तो म्हणतो, सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे. तो देहाने प्रकट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, देवदूतांच्या दृष्टीस पडला, त्याची राष्ट्रात घोषणा झाली, जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, तो गौरवात वर घेतला गेला. हे वचन कदाचित मंडळीतील सुरुवातीच्या तत्वांपैकी एक असावे. काही लोकांचा असा विचार आहे की हे प्राचीन मंडळीतील एक गीत असावे. ह्या ठिकाणी तो म्हणतो, सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे. निर्विवाद म्हणजे अर्थातच सुभक्तीचे रहस्य मोठे आहे. ते रहस्य हे आहे की परमेश्वर येशू ख्रिस्ताद्वारे ह्या जगात आला. त्याने येशू ख्रिस्ताच्याद्वारे स्वतःला प्रकट केले. ज्या जगामध्ये आम्ही राहत आहोत त्या जगामध्ये तो आला. त्याने पापाची किंमत चुकवली, जो सर्व पुरुष व स्त्रियांना परमेश्वराच्या सदृश बनविण्याकरिता ह्या जगामध्ये जगला. त्याने आपला प्राण दिला आणि तो आज आमच्याकरिता मध्यस्थ आहे. परमेश्वर देहाने प्रकट झाला. पॉल ह्या ठिकाणी कुमारी मातेच्याद्वारे ख्रिस्ताच्या जन्माविषयी शिकवित आहे, परंतु त्यासोबतच त्याच्या ह्या जगात येण्यापूर्वीचे अस्तित्व ह्याबाबतीत सुद्धा तो बोलत आहे. ते आत्मिक अस्तित्व होते, तो देवाच्या रूपात होता. फिलिपकरास पत्र 2:6 वचन आम्हाला सांगतं. फिलिपकरास पत्र 2:6 वचन, तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. तसेच इब्री लोकास पत्र 1:3 वचनात वचन आम्हाला सांगतं. इब्री लोकास पत्र 1:3 हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे आणि पापाची शुद्धी केल्यावर तो उत्सवलोकी राजवैभवाच्या उजवीकडे बसला. योहान कृष्णवर्तमान 4:24 वचनामध्ये येशू ख्रिस्ताने स्वतः म्हटले, देव आत्मा आहे. श्रोतांनो, ज्या देवाला आम्ही ह्या मानवी डोळ्यांनी पाहू शकत नाही, ख्रिस्त देह धारण करून ह्या जगात आला, ज्याला आम्ही पाहू शकतो. तो मानव बनला व मानवी परिस्थितीत त्याने प्रवेश केला आणि ह्या मानवी परिस्थितीत आवश्यक आत्मिक गुण त्याने प्रकट केलेत. हाच विचार योहानाने योहान कृष्णवर्तमान 1:14 वचनामध्ये मांडलेला आहे. योहान कृष्णवर्तमान 1:14 वचन, शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकलोत्या एकाचे गौरव असावे असे अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होते. श्रोत्यानं, तो देहरूपात जन्मला, त्याने आम्हामध्ये वस्ती केली. ज्या प्रकारे अरण्यात निवास मंडपात परमेश्वर दृश्य नव्हता, तशाच प्रकारे येशू ख्रिस्ताने देहरूपात आमच्यामध्ये येऊन वस्ती केली व तो दृश्य रूपात प्रगट झाला. तो जसा आहे तसा तो मानवासमोर प्रगट झाला नाही. तो कोण होता हे मानवाने ओळखले नाही. तो प्रारंभापासून होता, तो परमेश्वर होता, परमेश्वरासोबत होता, ज्याने सर्व निर्माण केले. तो इतका दीन झाला की एका असहाय बालकाच्या रूपात ह्या जगात तो आला। तो अदृश्य देवाची प्रतिमा आणि स्वर्गात खाली पृथ्वीवर संपूर्ण अधिकार ज्याच्या हातात आहे तो होता, परंतु येथे पृथ्वीवर येण्यासाठी त्यांनी मानवी देह धारण केला, कारण मानवाने त्याला ओळखले नाही। त्याला लोकांनी दुर्बल, सत्ता बळकावून घेणारा, निंदक असे समजून त्याच्याशी वाईट अशी वर्तणूक केली। त्याचा तिरस्कार करण्यात आला, त्याला छळण्यात आले व नंतर त्याला मारण्यात आले। जो देव देह रूपाने आला तो दीन होता, त्याच्यावर सुद्धा परीक्षा आल्यात, त्याची चौकशी करण्यात आली, ज्याने अक्षरशः अश्रू ढाळलेत, आत्म्याने तो नीतिमान ठरला। इतके होऊनही तो देहाने नीतिमान ठरला नाही, आत्म्याने ठरला। तो त्याच्या पुनरुत्थानाद्वारे आत्म्याने नीतिमान ठरला। श्रोत्यानो, जेव्हा तो पृथ्वीवर होता तेव्हा काही प्रसंगी त्याचे गौरव प्रकट झाले। तो साक्षात कोण आहे ह्याचे प्रगटीकरण किंवा व्यक्त रूप आणि साक्ष दिसली। त्याचा जन्म झाला तेव्हा स्वर्गदूत त्या ठिकाणी होते। त्याच्या बप्तिस्म्याच्या वेळी व रूपांतराच्या वेळी त्याचे गौरव दिसले। क्रुसावर खिळण्याच्या वेळी ज्या घटना घडल्यात त्या पाहून रोमी सरदार जो हे सर्व पाहत होता तो म्हणाला, हा खरोखर देवाचा पुत्र आहे। परंतु जेव्हा तो मृतांमधून जिवंत झाला तेव्हा आम्ही त्याला नीतिमान ठरलेले पाहतो। तो देहरूपाने प्रगट झाला परंतु आत्म्याने नीतिमान ठरला। पुनरुत्थित झाल्यानंतर कोणताही शत्रू त्याच्यावर हल्ला करू शकला नाही, त्याला पुन्हा कधीच अपमानित करण्यात आले नाही आणि येणार नाही। तो खाली आला आणि पुन्हा पित्याच्या उजव्या हाताला आसनस्थ झाला आणि त्याच्या त्या त्यागामुळे, त्याच्या त्या विजयामुळे आम्ही नीतिमान ठरलो आहोत। आमच्या अपराधांमुळे त्याला ताडण सहन करावे लागले, त्याला शिक्षा सहन करावी लागली, वेदना सहन कराव्या लागल्यात। त्याने आमची जागा घेतली आणि आता तो आम्हाला त्याची जागा देत आहे, तो आम्हाला नीतिमान ठरवित आहे। खरोखर श्रोत्यानो, हे किती विलक्षण आहे! तो देवदूतांच्या दृष्टीस पडला। ह्या ठिकाणी असे नाही म्हटले की त्याने स्वर्गदूत पाहिलेत, देवदूतांनी त्याला पाहिले। आता तो स्वर्गात वापस गेला आहे आणि त्याची निर्मिती, स्वर्गातील सर्व काही त्याची उपासना करते, कारण त्याने मानवजातीला सुटका दिली आहे। हे सुटकेचे गीत सर्व काळ गायल्या जाणार आहे आणि वचन आम्हाला सांगतं की त्याची राष्ट्रात घोषणा झाली, अन्य जात्यांमध्ये त्याची घोषणा झाली आणि आज सुद्धा होत आहे। मला सांगताना आनंद वाटतो श्रोत्यांनो की रेडिओच्या द्वारे आम्ही आमच्या देशातील अनेक भाषांमध्ये देवाच्या वचनाची घोषणा करीत आहोत। ज्या लोकांनी कधीच येशू ख्रिस्ताचे नाव सुद्धा ऐकले नव्हते त्यांच्या कानावर आज देवाचे शुभवर्तमान पोहोचत आहे। अगदी अशा ठिकाणी देवाचे वचन पोहोचत आहे ज्या ठिकाणी मानव जाऊ शकत नाही, ज्या ठिकाणी जाण्याकरिता रस्ते नाहीत, ज्या ठिकाणी जाण्याकरिता कुठलीच व्यवस्था नाही, परंतु अशा ठिकाणी रेडिओच्या द्वारे देवाचं वचन पोहोचत आहे। आणि मी देवाचे आभार मानते की अनेक लोकांचे तारण होत आहे, अनेक लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन होत आहे। ही देवाची कृपा आहे आणि देव आपला उद्देश प्रत्येक मानवाच्या जीवनामध्ये पूर्ण करीत आहे। जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, आज अनेक लोक तारणारा म्हणून ख्रिस्तावर विश्वास ठेवित आहेत। तो गौरवात वर घेतला गेला, आज ख्रिस्त परमेश्वराच्या उजवीकडे बसला आहे, ह्या क्षणी तो तेथे आहे। काय आज आपण त्याच्यासोबत बोलला आहात? काय त्याला आपण सांगितले आहे की आपण त्याच्यावर प्रेम करता? जे काही त्याने आपणाकरिता केले त्याबद्दल काय आपण त्याचे आभार मानले आहेत? जर नाही श्रोत्यांनो, तर आज आपणाजवळ संधी आहे। परमेश्वराचं पवित्र वचन योहान कृषुभवर्तमान 3:16 सांगतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, ह्यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। होय श्रोत्यांनो, परमेश्वराचं प्रेम इतकं अपार आहे. त्या परमेश्वराची तुलना आम्ही दुसऱ्या कुठल्याही प्रेमाशी करू शकत नाही. हे परमेश्वराचं प्रेम आहे की परमेश्वर मानवाला पापी दशेमध्ये पाहू शकला नाही, नाश होताना पाहू शकला नाही, आणि म्हणून त्याने आपल्या पुत्राला मानव रूपात ह्या जगात पाठवले, ज्याच्या येण्याची भविष्यवाणी कित्येक वर्षांपूर्वी करण्यात आली होती. ते वचन त्याने नवीन करारामध्ये पूर्ण केले. वचन दिल्याप्रमाणे त्याने आपल्या पुत्राला ह्या जगात मानवाच्या रूपात पाठवले, आणि मानवाचा परमेश्वराचा जो संबंध पापामुळे तुटलेला होता, जी पापाची एक भिंत परमेश्वराच्या आणि मानवाच्या मधात होती, ती त्याने आपल्या बलिदानाद्वारे पाडून टाकली. मानवाकरिता स्वर्गाचे द्वार त्याने उघडले. मानवाचा आणि परमेश्वराचा संबंध पुन्हा स्थापित झाला. होय श्रोत्यानो, मानवाला जीवनामध्ये कुठलीच आशा नव्हती, परंतु येशू ख्रिस्ताच्या येण्याद्वारे एक आशा मानवाला प्राप्त झाली. आज मानवाला आपल्या पापांपासून सुटका प्राप्त करून घेण्यासाठी काहीच करण्याची आवश्यकता नाही. अर्पण, दानधर्म, व्रत वैकल्ये हे सर्व काही करण्याची गरज नाही. आपल्या शरीराला यातना देण्याची गरज नाही, कारण ते सर्व काही येशू ख्रिस्ताने ह्या जगात येऊन पूर्ण केले. त्याने मानवाच्या पापांची खंडणी भरून दिली, किंमत चुकवली, एक प्रायश्चित त्याने भरून दिले. तरी सुद्धा श्रोत्यांनो, आज आम्हाला जगात दिसतं की मानव स्वतःच्या पापांपासून सुटका प्राप्त करून घेण्याकरिता, मोक्ष प्राप्तीकरिता प्रयत्नात आहे, आपल्या शरीराला यातना देत आहे, तीर्थस्थानाला जाऊन तो आपल्या पापांपासून सुटका प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु परमेश्वराचं वचन सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे, माझ्याविना परमेश्वराजवळ कोणी जाऊ शकत नाही. परमेश्वर जीवनाची भाकर आहे. परमेश्वर ह्या जगाची ज्योती आहे. म्हणून इकडे तिकडे धाव घेऊ नका. स्वतःच्या प्रयत्नांनी पापांपासून सुटका प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करू नका, कारण तुमचे सर्व प्रयत्न निरर्थक आहेत. ख्रिस्ताजवळ या, ज्याने स्वर्ग सुख सोडले आणि जो ह्या पृथ्वीवर आला. तो ह्या पृथ्वीवर 33.5 वर्ष राहिला. त्याने परमेश्वराच्या राज्याची घोषणा केली. पापांची क्षमा आणि पश्चाताप ह्याविषयी त्याने सांगितले, आणि तो वधस्तंभावर तुमच्या आणि माझ्याकरिता मारल्या गेला. त्याचं ते पवित्र रक्त त्या वधस्तंभावर तुमच्या आणि माझ्याकरिता सांडवल्या गेलं. तिसऱ्या दिवशी तो मरणातून पुन्हा जिवंत झाला, पुनरुत्थित झाला, आणि त्याच्या पुनरुत्थानामुळेच आम्हाला नित्यमत्व प्राप्त झाले. 40 दिवसपर्यंत तो लोकांना दिसला, आणि नंतर तो स्वर्गामध्ये वापस गेला. आज तो परमेश्वराच्या उजवीकडे आसनस्थ आहे, आमच्याकरिता मध्यस्थी करीत आहे. परंतु श्रोत्यांनो, एक दिवस येणार आहे की तो त्याच्या लोकांना घेण्याकरिता ढगांवर येईल. हवेमध्ये आम्ही त्याला भेटू. जर आम्ही ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारलेले आहे, ख्रिस्तामध्ये जर आमच्या पापांची क्षमा झालेली आहे, तर आम्ही त्याच्यासोबत जाऊ शकू. जर नाही, तर ते सर्व लोक ह्या पृथ्वीवर राहतील ज्यांनी ख्रिस्ताला नाकारले आहे, ज्यांनी ख्रिस्तामध्ये पापांची क्षमा प्राप्त केलेली नाही, ते लोक इथेच राहतील आणि त्यांच्यावर मोठा संकटाचा काळ येणार आहे. जर आज आपणाला पापांची क्षमा प्राप्त झालेली नाही, तर पश्चातापी अंतकरणाने ख्रिस्ताजवळ या, त्याच्याजवळ क्षमा मागा आणि त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारा. कृपेची वेळ कधीही समाप्त होऊ शकते. आज ती आहे, कदाचित उद्या नसणार. म्हणून जेव्हा परमेश्वर आपणाशी बोललेला आहे, तेव्हा वेळ न गमावता आजच आपल्या पापांची कबुली द्या. जी काही वाईट कृत्य आपण केलेली आहेत, ज्या वाईट गोष्टी आपण केलेल्या आहेत, त्या सर्वांची कबुली देऊन त्यासाठी रडून क्षमा मागा. लक्षात ठेवा श्रोत्यांनो, उद्याची वेळ आम्हाला सापडेल, आम्हाला मिळेल किंवा नाही आम्हाला माहीत नाही. ख्रिस्त त्याच्या लोकांना घेण्यास कधी परत येईल आम्हाला माहीत नाही. म्हणून जेव्हा आज वेळ आहे तेव्हाच आपलं जीवन ख्रिस्ताला समर्पित करा. तिसरा अध्याय संपविण्यापूर्वी मला आपणाला सांगू द्या की पॉल तिमथ्याशी फार व्यक्तिगतपणे बोलला. तिमथ्याला पवित्र वचनाचे शिक्षण प्राप्त झाले होते, आता त्याला ते वचन दुसऱ्यापर्यंत पोहोचवायचे होते. आमच्या कार्यक्रमाला जे अनेक लोक प्रत्युत्तर देतात त्या अनेक लोकांच्या जीवनात हे पवित्र वचन कार्य करीत आहे. प्रत्येक मानवी हृदयाची आवश्यकता पूर्ण करण्याचे सामर्थ्य ह्या पवित्र वचनांमध्ये आहे. जेव्हा हे वचन आपण ऐकता तेव्हा ते आपल्या जीवनात विलक्षण कार्य करते, जे कार्य दुसरे कुठलेही पुस्तक करू शकणार नाही. कारण श्रोत्यांनो, हे देवाचे वचन आहे. आज जेव्हा परमेश्वर आपल्या पवित्र वचनाच्याद्वारे आपणाशी बोललेला आहे तेव्हा गंभीरपणे विचार करा आणि ख्रिस्ताला आपले जीवन समर्पित करा. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ.
श्रोत्यांनो, बायबल म्हणजे पवित्र शास्त्रावर आधारित हा रेडिओ कार्यक्रम ऐकत असताना आपल्या मनामध्ये लालसा जागृत झाली असेल अधिक सखोल माहिती मिळवायची, झाली ना? अरे मग वाट कसली बघता? आम्हाला लिहा. आमचा पत्ता आहे कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स नंबर 102, बेझनबाग, नागपूर 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
श्रोतांनो, तर पुन्हा भेटूया याच वेळी. आपला निरोप घेण्याची परवानगी द्या. तोपर्यंत नमस्कार.